ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ಕೆನಿಯಾ ಕಿಬೋಸ್ಸಾ ಸಾಖರ್ ಕಾರ್ಖಾನಾ ಬಂದ ಹೋಣ್ಯಾಚಾ ಮಾರ್ಗಾವರ್. ಕೆನಿಯಾಚಾ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಶಿಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿ ಜಾರ್ಜ್ ಮಗೋಹಾ ಯಾನ್ನಿ ಚೆಮಿಲೇಲ್ ಯೇಥಿಲ್ ಕಿಬೋಸ್ ಯೇಥಿಲ್ ಸಾಖರ್ ಕಾರ್ಖಾನ್ಯಾಲಾ ಚೇತಾವಣಿ ದಿಲಿ ಆಹೆ. ते म्हणाले, जर या कारखान्यानं किबोस स्कूल फॉर ब्लाइंडला कुठल्याही दुसऱ्या जागेवर पुनरुज्जीवित नाही केलं तर तो कारखाना बंद केला जाईल. किबोस साखर कारखाना आणि किबोस स्कूल ऑफ द ब्लाइंड दोन्ही जवळजवळ आहेत. केवळ एक रस्ता या दोघांना वेगळं करतो. प्रोफेसर मगोहा यांनी सांगितलं की परिसरामध्ये ध्वनी प्रदूषणासाठी किबोस साखर कारखाना जबाबदार आहे, ज्यामुळे या स्पेशल स्कूलमध्ये शिकणं आणि शिकवणं असंभव झालं आहे. साखर कारखान्यावर पाणी, ध्वनी आणि वायू प्रदूषण पसरवण्याचा आरोप आहे. कॅबिनेट मंत्र्यांनी परिसरातील सांसद ओन्यांगो कोयू यांनी निर्देश देताना सांगितलं की मुलांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी कारखान्याला बंद करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उरणार नाही. त्यांनी स्पष्ट केलं की शाळा रिलोकेट केल्यास किसुमूमध्ये नव्या शाळा निर्मितीचा पूर्ण खर्च कारखान्याला उचलावा लागेल.